चीनीमंडी.com पॉडकास्ट। खंबारखेडा साखर कारखान्यामध्ये गाळप सुरू। बजाज ग्रुपच्या खंबारखेडा साखर कारखान्यामध्ये गाळप हंगामाची सुरुवात युनिट हेड रवींद्र कुमार तिवारी यांच्या हस्ते पूजनाने झाला। शुक्रवारी दुपारी कारखाना परिसरामध्ये वैदिक मंत्रोच्चारणासह पूजन सुरू झाले। कारखान्याचे युनिट हेड रवींद्र तिवारी, क्षेत्रीय आमदार मंजू त्यागी यांच्या उपस्थितीमध्ये कारखान्याचे केन कॅरियरमध्ये ऊस घालून शुभारंभ करण्यात आले। यावेळी सहकारी साखर विकास समिती अध्यक्ष के वर्मा, जिल्हा पंचायत सदस्य मिथिलेश सिंग, सुमन त्यागी, माजी ब्लॉक प्रमुख हरिवंश लाल वर्मा, अखिलेश वर्मा, साखर कारखाना अधिकारी चंद्रवीर सिंग, हेम प्रकाश, सुबोध गुप्ता, डीपीएम त्रिपाठी, अभिषेक अग्रवाल, विक्रमजीत भोगलसह शेकडोंच्या संख्येने कारखाना कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते।